देशना दासना लखिया गमाने नामा अवे लखवा परचा मारा हैया मा गणी हामा प्रभुतिया प्रभुताईनी आश्चर्य न माले काई पूरण काम पुरुषोत्तम सर्वे समर्थि जे माई तेह प्रभु जी प्रकटी कर्या बहु बहु काजा लौकिक मा अलौकिक लीला देखाड़ी महाराज समैया सदा व्रत माही अकुट रह्या जे अन्ना महारुद्र अतिरुद्र आपे कर्या विष्णु जगाना ते हमाही तल भारनी वड़ी नावी खरचता खोट्या बिना नाने जग जाने विप्र जमाड़ा कोट्या तेह बिना जे परचा अन्या कहूं सांभर जो सहूं जाना
प्रथम पर्वत भाई निवात कहूं वर्ण बीते हविख्यात
कण भी कूड़ मा कारण रूपा अति उत्तम भक्त अनुपा
स्वामी रामानंद जी ने मणी जेनी देह दशा ते हटाड़ी
पछी स्वामी सहजानंद जेहा पुराण ब्रह्म प्रकट्या ते हा
हे प्रभु प्रकटनी मूर्ति तेथी न रहती बेगड़ी भूति
तो या उपज्यो ए मा विचारा के वो हासे नृसिंह अवतारा
ते विचार समेत गया कृषि करवाने खेत
राखी वृत्ति प्रभु मा एक तारा स्वामी सहजानंद मोजारा
जोई महाराज श्रीनी मूर्ति सागर सुंदर
पति पछी जो यू तेने आस पासा दीठो आति अति परकाशा
ते बचो बीस जे अवतार दीठा जूज रूप आकार
मत्स्य कच्छ वाराह नृसिंह वामन परशुराम अनाधा
राम कृष्ण बुद्ध ने कल की पुरुष अवतार अलोकी
सुयज्ञ पुरुष जे अनु कपिला दत्तात्रेय स्वरूपा
सनकादिक ने बद्रीपति महाध्रुव वरदेण मूर्ति
पृथुरुषभ देव राजना ಭಯ ಗ್ರೀವ ಹರಿ ಧಾರಿತಾನ
ಹಂಸ ಮೂರತಿ ಧನವಂತರಿ ಅವ್ಯಾವ್ಯಾಸ ನಾರದ ತನಧರಿ
ಏವಾಚೋ ವಿಷೆ ಹರಿ ನಾರೂಪ ಏಕ ಏಕತಿ ಆತಿ ಅನುಪ
ಏಕ ಪರ್ವತ ಬಾಯಿಯೆ ಪೋತೆ ಆವ್ಯೋ ಆತಿ ಆನಂದ ಜೋತೆ
ಅಯ್ಯೆ ಹರಖ ಮುಖ ಬೋಲೆ ವಾಣಿ ದ್ವಿಧಾ ದರ್ಶನ ನಾಥ ದಯಾ ಆಣಿ
ಪಚಿ ಪ್ರೇಮೆ ಶೂಲಾಗ್ಯಾ ಛೆ ಪಾಯ ಅತಿ ಆನಂದ ಪೂರನ ಮಾಯ
ಜೋಯಾ ಚೋವಿಷೆ ರೂಪ ಚಿಂತವಿ ತೇಣೆ ಅತಿ ಸುಖ ಶಾಂತಿ ಹಾವಿ
ಪಚಿ ಪ್ರಕಟ ಪ್ರಭು
ಮೋಜಾರ ದೇಖೆ ಅಂತರ್ ಭೀತಾರ ಬಹಾರ
ಅರ್ಧ ಗಡಿತೆ ಅಳಗುನ ರಹೆ ತೇತಿ ಸುಖ ಜೆ ಇಚ್ಛೆ ತೆ ರಹೆ
ಜೇಮ ಚಿಂತಾ ಮಣಿ ಹೋಯ ಕಾನೆ ದೇಹ ಚಾಯ ಥಾಯ ದೇಹ ತಾನೆ
ಲೋಕ ಪ್ರಲೋಕ ಆಗಮನ ರೆ ಜೆ ಜೆ ಆಪೆ ಇಚ್ಛೆ ದೇಹ ಕರೆ
ತೇಮ ಚಿಂತಾ ಮಣಿ ಹರಿನು ರೂಪ ಜೇನಾ ಅಂತರ್ ಮಾರಯು ಅನುಪ
ದೇಹ ಜನ ಜೆ ಚಿಂತವೆ ತೆ ಥಾಯ ಲೋಕ ಪರಲೋಕ ಇಚ್ಛೆ ತ್ಯಾ ಜಾಯ
ವೈಕುಂಠ ಗೋಲೋಕ ಶ್ವೇತ ದ್ವೀಪ ತೇಹನೆ ದೇಖೆ ಜೆ ಮಾ ಸಮೀಪ
ಅಕ್ಷರಧಾಮ ಆದಿ ಲೋಕ ಜೇಹ ದೇಖೆ ಸಾಂಬಡೆ ಕಹೆ ಬಳಿ ದೇಹ
ಹೇಮ ಪರ್ವತ ಬಾಯಿ ನಿದಷ್ಟೆ ನೀರಾವರ್ಣ ಆವರ್ಣ ನಹಿ ಆಷ್ಟೆ
ಅಲೌಕಿಕ ಅತಿ ಲೋಕ ಪರ ಲೋಕೆ ಜನಿ ಗತಿ
ಎಹರಿತೆ ಪರ ಜಾ ಗಣಿತ ಆಯ ಪಾರ್ವತ ಭಾಯಿ ನೆ ನೀತ
ಏತೋ ಪರ ಚೋ ಪಾಯೋ ಮೆ ಏಕ
ಬಡೀ ವಾತ ಬೀಜಿ ಏಕ ಚೇತೋ ಅಪಾರ ಪಾರ ಕೆ ಮಾದಾ
ಭಕ್ತ ಏಕ ಅನುಪಮ ಜಾಣೋ ನಾಮ ಮೂಲ ಜಿ ಜಾತಿ
ಅತೋ ಜನ್ಮಾಂತರೆ ಜೀವ ಸಾರೋ ಸತ್ಯ ಧರ್ಮ ಲಾಗತೋ ಸಾರೋ
ಪಚಿ ಜನ್ಮ ಧಾರ್ಯೋ ಎಣೆ ಜಾರೆ ಮಾಡ್ಯೋ ಕುಸಂಗ ನರಯೋ ಏವೋ ಪ್ಯಾರೆ
ಕಹು ಜನ್ಮ ಧಾರಿ ಜೆ ಜೆ ಕಾರ್ಯೋ खाई चोरा पारा धाना हारू
मोटा चोर माही ते मो बड़ी हरे वस्तु जे नजरे पड़ी
देवा बीजा आवा गुण बाहू जाने जाना जागा तमाशा हो
हरे हर वस्तु हमेशा तेने आते जायते शो देशा
एक दिन आव्यो प्रभु पासा दिया हता हरी हरी दासा
बाबा भावे थया दर्शन खई धारणा भूलियो तारा
बड़ी अंतरवारती पाछी आई सहज समाधि साची
पीठा बहु लोक बहु धाम मान्यो पोता ने पूरण काम
पाम्यो समाधि सामर्थ्य आती इच्छा आवे तिया करे गति
तुवे सूर पुर ने कैलास सत्य वैकुंठ गोलो के वास
श्वेत द्वीप ने अक्षर धाम देखे ब्रह्म नगर निष्कामा
आवे जाय किया आहो निशा देखे हरी ना दाम हमेशा
तेनी आवी करे वातवाड़ी पामे आश्चर्य साहू सांभाड़ी
माने प्रताप महाराज तानो शू कहिए मुख थी घणो घणो
तपतीर्थ व्रत कोटि करे देह दामी भामी भूमि मारे
पामे स्वप्ने सुख माठे मोट्य पशु कहिए मुख
पण कहेवानु छे ए कारण ज्यारे मूळ जी ने थाय धारणा
त्यारे तन मन बान टळे
त्यारे वाट माई मारे वामा रोकी राखे बेघाड़ी एठामा
देवा तकरी महाराज पास सर्वे सुनी बोल्या अविनाश
अबे जा जा रे धारण माई पल एक नरो काबू प्याई
बड़े रुद्र तो बाट मुकाबी कह जे थाय ते मुं आही आवी
ये मुं सांभरी मुड़ जी चाल्यो जाता वाटे रुद्रे मारी जाल्यो
कहे जा छपुता बड़ो किया घड़ी बेल गिरो किश किया
प्यार पाची तने जावा दैशा जो तू आती उतावलो है सा
प्यारे मूल जी कहे महाराज तमे रो कशो मने आज
आज जाऊ छे बहे ने रूवाड़ी तारो खाड़ो नहीं राहू खाड़ी
प्यारे माम कहे बोल विचारी जा तू जोरे तो ना कुमारी
प्यारे मूड़ जी कहे सुन मारी आज जाता हूँ चूथी सतारी
बदता बाद आव्या बेऊ बाचे करे युद्ध जन जटी साते
बेऊ जो था बरो बर बाड़ी को यके ने ना पेले सबाड़ी
पाछी मूरे मन प्रकट प्रभु नु संभाल्यू
त्यारे आवी सामर्थी अति अंग कार्यू पापर दीनु अंग भंगा
पड़ा कामरी कड़ा को थियो छूटी जटा छटा सुरशियो
आस पास जुगाल जो जाने दीठू सांभियों साहू जाने
कीती जन आव्यो प्रभु पास कयूं थायूं जे हते हदास
सर्वे सांभी आश्चर्य पाम्या बढ़ता श्री जी चरण शीश नाम्या
कहे धन्य धन्य महाराज कयो पालौ की पर जो आज
सुनी सत संगी थया रलियाता संगी ने कही नहीं बाता
देव पर चा निरंतर घाना करिए के टला मूड़ जीताना
प्रकट प्रभुति पर चाथाया ते तो लखता के मन खाया
कहता सूरता आवे आनंद माटे कहूँ छू सुनो जन वृंद कहता सूरता आवे आनंद माटे कहूँ छू सुनो जन
श्रीमदेकांतिक धर्म प्रवर्तक श्री सहजानंद स्वामी शिष्य निष्कुणानंद मुनि विरचिते भक्त चिंतामणि मध्ये श्रीजी महाराजे पर्वत भाई तथा मुड़जी ने परचा पूरिया ए नामे 128मु प्रकरणम सहजानंद स्वामी महाराजनी।